आकाशवाणी मुंबई, सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 9,70,00,000 अधिक मतदार, 100 पार केलेल्या मतदारांची संख्या 47,000 वर. रेल्वे तिकीट आरक्षणाचे नवीन नियम आजपासून लागू. दिवाळी छटपूजेनिमित्त विशेष गाड्यांची सोय. आज लक्ष्मीपूजन. शेअर बाजारात मुहूर्ताच्या सौद्यांमध्ये तेजी. आणि भारत न्यूझीलंड तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्याच दिवशी 14 गडी बाद. राज्यात येत्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकूण 9,70,25,119 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यामध्ये 18 ते 19 वयोगटातले एकूण 22,22,704 तर वयाची 100 वर्ष पूर्ण झालेले 47,392 मतदार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. राज्यातल्या एकूण मतदारांमध्ये 5,22,739 पुरुष, 4,69,96,279 महिला तर 6,101 तृतीयपंथी मतदार आहेत. राज्यात मतदानासाठी एकूण 1,186 मतदान केंद्र उभारली जाणार आहेत. यापैकी शहरी भागात 42,604 तर ग्रामीण भागात 57,582 केंद्र असतील. विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या कामांना राज्यात वेग आला आहे. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू या अनुसूचित जमातींसाठी राखीव मतदारसंघाकरता निवडणूक निरीक्षक म्हणून अजय कटेसरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्व 7 विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणूक निपक्षपाती, निर्भय आणि शांततेच्या वातावरणात पार पडावी यासाठी राजकीय पक्षांनी आयोगाला सहकार्य करावं असं आवाहन निवडणूक निरीक्षकांनी राजकीय पक्षांना केलं आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत सी व्हिजिल ॲपवर आलेल्या 2062 तक्रारींपैकी 2,059 तक्रारी निवडणूक आयोगानं निकाली काढल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू इत्यादी 234,49,00,000 रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातल्या शिवसेनेच्या उमेदवार शायना NC यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा गुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात आज दाखल करण्यात आला. नागपाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय समितीच्या कलम 79 आणि कलम 356(2) नुसार शिवसेनेनं तक्रार नोंदवल्यानंतर सावंत यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला. महिलांचा मानसन्मान करणं ही आपली संस्कृती आहे, मात्र अरविंद सावंत यांनी अश्लाघ्य शब्दात महिलांचा अपमान केला ही त्यांची संस्कृती आहे का असा सवाल शायना NC यांनी केला आहे. कोणत्याही महिलेविरोधात अपशब्द वापराल तर महिला शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. शिवसेनेचे माहीमचे उमेदवार सदा सरवणकर यांनी आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून कदापि माघार घेणार नसल्याचं आज पुन्हा स्पष्ट केलं. यासंदर्भात वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही असं सरवणकर यांनी आज बातमीदारांशी बोलताना सांगितलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माही मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला असून भाजपानं त्यांना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे. दीपावलीच्या प्रकाशपर्वानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. घरोघरी आकाशकंदील, पणत्या, विजेच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई, रांगोळी याबरोबरीनं आप्तदिनांच्या भेटीगाठी, फराळाच्या पदार्थांची मेजवानी असं चैतन्याचं वातावरण आहे. सर्वत्र लक्ष्मीपूजन होत असून त्यासाठी झेंडूच्या फुलांनी आणि तोरणांनी बाजारपेठा सजल्या आहेत. दिवाळीनिमित्त अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन ठिकठिकाणी केलं जात आहे. पुणे मुंबईसह सर्वच शहरात दिवाळी पहाट कार्यक्रमांची रेलचेल आहे. अनेक सामाजिक संस्थांमार्फत अन्नदान, वस्त्रदान असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. अनेक ठिकाणी रंगावली प्रदर्शनही भरलं आहे. शिर्डीमध्ये साईबाबा संस्थांच्या वतीनं सालावादप्रमाणे याही वर्षी दिवाळीनिमित्त साईबाबांच्या समाधी मंदिरात लक्ष्मी कुबेर पूजन संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी साईबाबांच्या मूर्तीवर विविध हिरेजडित सुवर्ण अलंकार चढवले होते. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही मंदिर समितीनं विविध फुलांच्या माध्यमातून आकर्षक आरास केली होती. रेल्वे तिकीट आरक्षणाचे नवे नियम आजपासून लागू झाले आहेत. रेल्वेनं याआधी असलेल्या 120 दिवसांच्या आरक्षण कालावधीत कपात करून तो 60 दिवसांवर आणला आहे. मात्र 31 ऑक्टोबरपर्यंत झालेली आरक्षणं कायम राहतील अशी माहिती रेल्वेनं दिली आहे. 60 दिवसांच्या आरक्षण कालावधीमुळे तिकीटांच्या उपलब्धतेच्या शक्यता वाढून त्याचा प्रवाशांना थेट लाभ मिळेल असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. दिवाळी आणि छठपूजा सणांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन मध्य रेल्वे 2 आणि 3 नोव्हेंबर 2024 रोजी अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे. या अंतर्गत दोन्ही दिवस मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल या स्थानकावरून गोरखपूर, दानापूर, छपरा, काझीपेठ या ठिकाणांसाठी प्रत्येकी 5 गाड्या सोडल्या जाणार आहेत. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18वा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या यूट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज नांदेड जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात आज लक्ष्मीपूजनानिमित्त सुट्टी आहे. मात्र व्यापाऱ्यांचं नववर्ष विक्रम संवत 2081च्या प्रारंभानिमित्त आज संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान मुहूर्ताचे सौदे झाले. त्यात सेन्सेक्स 335 अंकांनी वधारून 79,724 अंकांवर बंद झाला. निफ्टी 94 अंकांनी वधारून 24,300 अंकांवर बंद झाला. व्यावसायिक वापराच्या LPG सिलेंडरच्या दरात 62 रुपये वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या सुधारित दरपत्रकानुसार 19 किलो वजनाचा सिलेंडर आता 1,740 रुपयांऐवजी 1,802 रुपयांना मिळेल. 5 किलो वजनाच्या सिलेंडरसाठी आता 15 रुपये जास्त मोजावे लागतील. मात्र 14 किलो 200 ग्रॅमच्या सिलेंडरच्या दरात बदल झालेला नाही. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या 3रा आणि अखेरच्या सामन्यात आज पहिल्याच दिवशी 14 गडी बाद झाले. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात 4 बाद 86 धावा झाल्या होत्या. पहिल्या डावात भारत अजूनही 149 धावांनी पिछाडीवर आहे. या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र ठराविक अंतरानं त्यांचे फलंदाज बाद होत गेले आणि त्यांचा पहिला डाव 235 धावात आटोपला. भारताच्या वतीनं रवींद्र जडेजानं न्यूझीलंडचे 5 तर वॉशिंग्टन सुंदर यानं 4 गडी बाद केले. न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेल यानं सर्वाधिक 82 धावा केल्या. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारताची सुरुवातही खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पुन्हा एकदा अपयश आलं. नाईट वॉचमन म्हणून आलेला मोहम्मद सिराज 0 तर यशस्वी जयस्वाल 30 धावा करून परतला. सध्या शुभमन गिल 31 तर ऋषभ पंत 1 धाव करून खेळपट्टीवर आहे. या मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून न्यूझीलंडनं 2-0 अशी आघाडी घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचं कांदा पीक वाया गेलं आहे. हा भिजलेला कांदा कवडी मुलांनी विकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली असून काही वेळा तर शेतकऱ्यांना काहीही मिळत नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दिवाळीच्या निमित्तानं मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या ईशान्य भारतासह देशातल्या विविध भागातल्या विद्यार्थ्यांसोबत आज कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांनी संवाद साधला. मुंबई विद्यापीठाच्या विविध वसतिगृहात आज विद्यार्थ्यांनी उत्साहात दिवाळी साजरी केली. यावेळी कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचं वाटप केलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 9,70,00,000 अधिक मतदार. 100 पार केलेल्या मतदारांची संख्या 47,000 वर. रेल्वे तिकीट आरक्षणाचे नवीन नियम आजपासून लागू. दिवाळी छठ पूजेनिमित्त विशेष गाड्यांची सोय. आज लक्ष्मीपूजन. शेअर बाजारात मुहूर्ताच्या सौद्यांमध्ये तेजी. आणि भारत न्यूझीलंड 3रा कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्याच दिवशी 14 गडी बाद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. Thank you.